आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेत सरसकट 10% आयात शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा अंतरिम आदेश जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याशी महत्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा. या इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेसने केलेल्या निदर्शनांविरोधात भाजयुमोचं देशभर आंदोलन. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने आजपासून सुरू. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर लादलेलं शुल्क असंवैधानिक असल्याचा निर्णय दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवर 10% आयात शुल्क लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून तो तातडीनं लागू होणार आहे. भारतासह जगभरातल्या इतर देशांसाठीही हा आदेश लागू असेल. या आदेशामुळे भारतावरचं आयात शुल्क तात्पुरत्या स्वरुपात 10% खाली येईल असा खुलासाही ट्रम्प यांच्या प्रशासन केला आहे. आयात शुल्काबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल निराशाजनक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. न्यायालयानं आपली बाजू योग्य रीतीनं ऐकून घेतली नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतासोबतच्या व्यापार करारात कोणताही बदल झालेला नाही. हा करार कायम आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. भारतासोबत आपले संबंध उत्तम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान भारत आणि अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी काम करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. भारताचं एक शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात अमेरिकेचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासिओ लुला दा सिल्वा यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी परस्परांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. बहुपक्षीय मंचावर परस्पर सहकार्य, बहुपक्षीयतेमधल्या सुधारणा, जागतिक प्रशासन आणि ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांशी संबंधित मुद्दे अशा परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्याआधी आज सकाळी राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं समारंभपूर्वक स्वागत केलं गेलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही त्यांची भेट घेतली. या भेटीत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याबद्दल उत्सुकता दाखवल्याचं तसंच याबद्दल मार्गदर्शन केल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुवाहाटी इथं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 87वा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या संचलनाचं निरीक्षण केलं. यावेळी त्यांनी सीआरपीएफच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले,
सीआरपीएफ के जवानों के भरोसे मैं देश की जनता को फिर से कहना चाहता हूं, फरवरी समाप्त होने आया है, फिर से मेरी बात मैं दोहराता हूं, 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे और माओवाद का संपूर्ण उन्मूलन हो जाएगा.
हिमाचल प्रदेशात कसौली इथल्या केंद्रीय संशोधन संस्थेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आज धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात करतील. टीडी नावाची ही लस या दोन्ही जीवघेणा आजारांपासून संरक्षण करते. 5व्या गोवा नौवहन संमेलनाचं उद्घाटन आज नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या हस्ते झालं. हिंद महासागराच्या किनाऱ्यावरल्या 14 देशांना या संमेलनानं एकत्र आणलं असून यामुळे या देशांसमोरच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे असं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्रिपाठी यांनी नौवहन क्षेत्रात सहकार्याचं महत्व विशद केलं. विशाखापट्टणम इथं नुकत्याच झालेल्या 74 देशांचा मेळावा हा सागरी महाकुंभ होता असं ते यावेळी म्हणाले. जगाचा 70% भूभाग हा पाण्याने आच्छादलेला असून जवळपास 68% मालवाहतूक समुद्रमार्गे होते असं सांगत त्यांनी समुद्रमार्गाचं महत्व अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा 131वा भाग असेल. सकाळी 11 प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेत तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या अडचणींवरचे उपाय मांडण्यात आल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांनी आज सकाळी भारत मंडपम इथं जाऊन सहभागी नवोन्मेष कर्मींबरोबर संवाद साधला. प्रदर्शनस्थळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल निदर्शनं करत गदारोळ केल्याप्रकरणी ते म्हणाले की काँग्रेस अतिशय हीन दर्जाचं राजकारण करत असून ही त्या पक्षासाठी लाजीरवाणी बाब आहे. काँग्रेस युवाविरोधी आणि नवोन्मेष विरोधी असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या कालच्या कृतीमुळे सारा देश शोकसंतप्त असल्याचं भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. काँग्रेस देशाचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत मंडपम इथं एआय इम्पॅक्ट परिषदेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केल्याच्या निषेधात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने आज देशभरात निदर्शनं केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज ठाणे जिल्ह्यातल्या दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर झाले. 2014 लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे या गावातल्या सभेत राहुल गांधी यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत एका कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील हे या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीन होते, मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे नवीन जामीन सादर करण्याचे निर्देश भिवंडी दंडाधिकारी न्यायालयानं दिले होते. त्यानुसार राहुल गांधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नवीन जामीन म्हणून सादर करतील. दरम्यान एआय इम्पॅक्ट समिटमधल्या काँग्रेसच्या निषेधाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले. ऑपरेशन सिंदूरमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र सदनचे गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांना भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसापदक मिळालं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ऑपरेशन आणि लॉजिस्टिक संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना 2025 या मोहिमेत त्यांनी दळणवळण व्यवस्थापनात महत्वाची कामगिरी बजावली होती. नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयात आयोजित सोहळ्यात लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणांची तातडीने गरज असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. शांतता आणि सुरक्षेबाबतची आपली जबाबदारी पार पाडण्यात सुरक्षा परिषद अपयशी ठरली आहे असं भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल म्हणाल्या. सध्याची भूराजकीय परिस्थिती पाहता परिषदेत आता निर्णायक आणि संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत. तसंच या सुधारणांमध्ये परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा विस्तार असावा, त्याशिवाय सुधारणेची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही असंही पटेल यावेळी म्हणाल्या. अंतराळवीरांचा समावेश असलेली मंगळ मोहीम पुढच्या महिन्यात 6 सुरू होणार असल्याची माहिती अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिली आहे. या मोहिमेच्या उड्डाणाची रंगीत तालीम घेतल्यानंतर आणि याआधी निर्माण झालेल्या काही तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं नासानं म्हटलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच अत्यंत शीत असलेलं प्रोपेलंट यशस्वीरित्या रॉकेटमध्ये बसवण्यात यश आलं आहे. सुरुवातीच्या काही चाचण्यांमध्ये या यानातून हायड्रोजन वायूची गळती आढळली होती, यामुळे यानाचं उड्डाण पुढे ढकलण्यात आलं होतं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने आजपासून सुरू होत आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथं होईल. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे देश सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत. भारताचा सामना उद्या दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. कर्नाटकात बागलकोट जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून इतर 8 जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणारं वाहन आज पहाटे बागलकोट जिल्ह्यातल्या जमखडी तालुक्यातल्या कट्टेकेरे इथं अचानक उलटून हा अपघात झाला. हे सर्व मजूर ऊस तोडणीसाठी जमखंडी परिसरात गेले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेत सरसकट 10% आयात शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष ट्रम्प यांचा अंतरिम आदेश जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याशी महत्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये युवक काँग्रेसने केलेल्या निदर्शनांविरोधात भाजयुमोचं देशभर आंदोलन आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटाचे सामने आजपासून सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.